ओम ज्ञान शिविरांध्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नाम्ने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
मागील अध्यायात आपण पाहिलं की ध्रुव महाराजांच्या तपश्चर्येने देवी देवता पण विचलित झाले आणि ते सगळे भगवंताकडे गेले। भगवंता, आमचा श्वास अवरुद्ध होत आहे, याचं कारण म्हणजे उत्तनपाद महाराजांचा पुत्र ध्रुव हा तपस्या करत आहे, कृपा करून तुम्ही आमचे रक्षण करा। भगवंतांनी त्याने सांगितलं, तुम्ही कसली काळजी करू नका, लवकरच या मुलाच्या सर्व तपस्या पूर्ण होतील आणि मी त्याला आता दर्शन देणार आहे। आणि मग अशा प्रकारे श्रीमद भागवताच्या चौथ्या स्कंदाच्या नवव्या अध्यायामध्ये ध्रुव महाराज आपल्या घरी परत येतात, या अध्यायाचं शीर्षक आहे। त्यामध्ये पुढे वर्णन असं आलेलं आहे, जेव्हा देवी देवतांना भगवंतांनी आश्वासन दिलं तर त्यांची भीती नष्ट झाली, त्यांनी भगवंताला दंडवत प्रणाम केला आणि ते आपापल्या स्वर्गीय ग्रहांना परत गेले। आणि त्यावेळेस भगवंत जे सहस्त्र शीर्ष अवतारामध्ये आपल्या गरुडजींच्या पाठीवरती बसले आणि ते मधुवनमध्ये आपला प्रिय सेवक ध्रुव याला भेटण्याकरता आले। तर हा जो अवतार सहस्त्र शीर्ष विष्णूचा आहे, हा गर्भोदक्षाय विष्णूपासून अभिन्न आहे आणि त्यांना प्रेष्णी गर्भ असंही म्हटलेलं आहे। आणि भगवंताचं रूप अतिशय तेजस्वी होतं आणि ध्रुव महाराज ध्यानामध्ये आपल्या हृदयामध्ये त्यांचं चिंतन करत होते। अचानक ते रूप नाहीसं झालं आणि ध्रुव महाराज गोंधळून गेले आणि त्यांचं ध्यान भंग झालं आणि त्यांनी आपले डोळे उघडले आणि पाहतात तो काय, त्यांच्या हृदयात जे भगवंताचं रूप होतं तेच भगवंत त्यांच्यासमोर व्यक्तिशः उभे होते। ध्रुव महाराजांची जी समाधी लागली होती भगवंत चिंतनाची, त्यामध्ये ते सदैव हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करत होते। आणि जेव्हा ते चिंतन नाहीसं झालं तर त्यांना गोंधळून गेले, ते गोंधळून गेले की भगवंत कुठे गेले, आणि मग त्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं। ब्रह्मसंहितेत म्हटलेलं आहे, प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजाम। तर हे जे श्यामसुंदर रूप आहे ही काही कल्पना नाही, हे प्रत्यक्ष रूप आहे आणि त्यामुळे भगवंत परमसत्य असल्यामुळे मग भक्ताच्या हृदयामध्ये असो किंवा मंदिरामध्ये मूर्ती रूपाने असो किंवा वैकुंठामध्ये वृंदावन धामामध्ये मूळ रूपाने असो, ते सर्व एकच आहे। आणि ध्रुव महाराजांनी पाहिलं की भगवंत आपल्यासमोर उभे आहेत तर त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले, कृष्णप्रेमाची लक्षणं प्रकट झाली आणि जणू ते आपल्या नेत्रांनी भगवंतांना त्यांचं पान करत होते, त्यांच्या चरणकमळाचं चुंबन करत होते आणि त्यांना आलिंगन करत होते। तर भगवंताचं प्रति भक्ताचं एवढं प्रेम असतं की भगवंताचं दर्शन झाल्यावर काय करावं ध्रुव महाराजांना सूचना, आणि त्यांच्या शरीरामध्ये सर्व प्रकारच्या अष्टसिद्धी प्रकट झाल्या। ध्रुव महाराज एक लहान बालक असले तरी त्यांची इच्छा होती की भगवंताची प्रार्थना करावी, पण ते गोंधळून गेले की कशाप्रकारे प्रार्थना करावी। आणि भगवंत तर प्रत्येकाच्या हृदयात आहेत, त्यांना ध्रुव महाराजांची गोंधळलेली स्थिती समजली आणि त्यांनी शंख आपल्या हातातला ध्रुव महाराजांच्या डोक्याला लावला. प्रत्येक भक्ताला आपण अशी इच्छा असते की भगवंताच्या दिव्य गुणांचं गुणगान करावं. भक्तगण सदैव भगवंताच्या गुणांचं श्रवण करण्यामध्ये मग्न असतात आणि प्रचार करण्याकरता अतिशय उत्सुक असतात. पण कधीकधी नम्रतेमुळे ते विचलित होतात. मग भगवंत हृदयामधून भक्तांना मार्गदर्शन करतात की कशा रीतीने त्यांचं गुणगान करायचं. भगवद्गीतेमध्ये पण असंच म्हटलेलं आहे की तेषाम युक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येण माम उपयंती. ते की भगवंत हृदयामध्ये बसलेले आहेत आणि तेच भक्ताला मार्गदर्शन करतात की आता पुढील सेवा कशाप्रकारे करायची. ध्रुव महाराजांकडे अनुभव नसल्यामुळे ते गोंधळून गेले होते की भगवंताची प्रार्थना कशी करायची. मग भगवंतांनी दयाळूपणे आपला शंख त्यांच्या डोक्याला लावला आणि त्यांना प्रेरणा दिली, याला ब्रह्ममय म्हणतात, की लगेचच त्यांना भगवंताकडून शक्ती प्राप्त झाली. अशाच प्रकारची शक्ती कुणासही हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राद्वारे पण प्राप्त होऊ शकते. त्यामुळे हा महामंत्र कोणीही भौतिक आहे असं समजू नये. आणि मग त्यावेळेस जेव्हा ध्रुव महाराजांना भगवंतांनी शंखाने त्यांच्या डोक्याला स्पर्श केला तर त्यांना सर्व परम सत्याचं ज्ञान झालं आणि मग ध्रुव महाराज जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना भगवंताला करू लागले. तर या श्लोकामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टीचं वर्णन आलेलं आहे. सर्वप्रथम परम सत्य आणि भौतिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती यांचं जे नातं आहे ते परिपूर्ण रीतीने समजून घेतलं पाहिजे. ध्रुव महाराज कोणत्या शाळेमध्ये गेले नव्हते, पण केवळ भगवंतांनी शंख स्पर्श केल्यामुळे त्यांना संपूर्ण वैदिक ज्ञान प्रकट झालं. यावरून असं लक्षात येतं की जर कोणी गुरुच्या आज्ञाखाली जर भगवंताची सेवा केली आणि खूप कठोर दृढ निश्चयाने आणि कठोर तपश्चर्या केली तर भगवंत प्रत्यक्ष त्याच्यासमोर प्रकट होऊ शकतात. ध्रुव महाराज तर एक बालक होते, पण भगवंताच्या कृपेने ते भगवंताची स्तुती करू शकले. जीवात्मा आणि परमात्म्यामध्ये हेच अंतर आहे. जीवात्मा जो आहे हा परमात्म्याचा सेवक आहे आणि भक्तियोगाद्वारे भगवंताची सेवा करणे हे त्याचं कर्तव्य आहे. आणि भक्तिभावना अत्यंत महत्त्वाची आहे. भगवंताचं गुणगान सर्वत्र पसरलेलं आहे आणि ध्रुव महाराजांना आपल्या वडिलांचं राज्य हवं होतं, पण वडिलांनी तर त्याला मांडीवर घेण्यास पण नकार दिला. पण भगवंतांनी मात्र ती इच्छा पूर्ण केली आणि ध्रुव महाराजांना ध्रुवलोक प्रदान केला, जो की ब्रह्मांड जरी नष्ट झाला तरी तो नष्ट होत नाही. तर ध्रुव महाराजांना जी परिपूर्णता मिळाली ती काही अचानक प्राप्त झाली नाही, तर त्यांनी गंभीरपणे आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन केलं आणि म्हणून त्यांना ते यश प्राप्त झालं की ते भगवंताला प्रत्यक्ष पाहू शकले. त्यामुळे भगवंताची कृपा झाल्याशिवाय कोणीही भगवंताविषयी लिहू पण शकत नाही किंवा भगवंताचं गुणगान पण करू शकत नाही. ध्रुव महाराजांनी आपल्या प्रार्थना सुरू केल्या. योंतः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य अखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. हे भगवंता, आपण सर्व शक्तिशाली आहात आणि तुम्ही माझ्यामध्ये आता प्रवेश केला आहे आणि त्यामुळे माझे हात पाय कान त्वचा प्राण वाक्शक्ती सर्व आता जागृत झालेली आहे. मी तुम्हाला दंडत प्रणाम करत आहे. ध्रुव महाराजांना कळलं की भगवत साक्षात्कार होण्याच्या पूर्वी त्यांची स्थिती आणि भगवंताला पाहिल्यानंतरची जी स्थिती आहे यामध्ये खूप अंतर होतं. पूर्वी त्यांचे सर्व इंद्रिय आणि प्राणशक्ती निद्रित अवस्थेत होती आणि आता ते जागृत झाले होते. ज्याप्रमाणे मृत व्यक्ती जिवंत व्हावा त्याप्रमाणे ही अशी घटना घडली होती. भक्ती विनोद ठाकूर पण म्हणतात, हे जीवांना उठा उठा, किती वेळ तुम्ही मायेच्या मांडीवरती झोपणार आहात, ही मनुष्य जन्माची संधी मिळालेली आहे, आता आत्मसाक्षात्कार करून घ्या. आणि वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे उठा उठा, आता ही संधी मिळालेली आहे मनुष्य जन्माची, त्याचा फायदा करून आत्मसाक्षात्कार करून घ्या. ध्रुव महाराजांना लक्षात आलं की आता आपले सर्व इंद्रिय आध्यात्मिक झालेले आहेत आणि याच्यापूर्वी आपलं जे आयुष्य होतं ते निद्रित सावस्थेत होतं, झोपेतच होतं। त्यामुळे भौतिक व्यक्ती कधी भगवंताचं गुणगान करू शकत नाही, कारण त्याला अशा प्रकारचे साक्षात्कार कधी होत। आणि ध्रुव महाराजांनाही कळलं की ही भगवंताची अहेतुकी कृपा आहे की त्यांनी आपला हा साक्षात्कार दिलेला आहे। लगेचच त्यांनी मोठ्या आदराने भगवंतांना साष्टांग दंडत प्रणाम केले आणि ध्रुव महाराजांना जी कृपा मिळाली होती ही सर्व भगवंताच्या अंतरंग शक्तीची कृपा होती। त्याला या ठिकाणी स्वधामणा हा शब्द वापरलेला आहे। स्वधामणा म्हणजे आध्यात्मिक शक्ती, अशा प्रकारची आध्यात्मिक जागृती केवळ आध्यात्मिक शक्तीच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते। आणि म्हणून हरे कृष्ण महामंत्राच्या जपामध्ये सर्वप्रथम आपण हरे म्हणजे भगवंताची जी शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे, तिला संबोधन करतो। जेव्हा हरे किंवा भगवंताची जी अंतरंग शक्ती आहे तिचं कार्य, तिची कृपा तेव्हा प्राप्त होते जेव्हा जीवात्मा पूर्णपणे शरणागत होतो आणि स्वतःला शाश्वत सेवक म्हणून स्वीकार करतो। भगवंताच्या कृपेवरती तो अवलंबून राहतो, त्याला सेवनमुख म्हटलेले आहे। अशा वेळेस आध्यात्मिक शक्ती हळूहळू त्याला त्याच्यासमोर भगवंताचा साक्षात्कार करून देते। भगवंताच्या आध्यात्मिक शक्तीची कृपा झाल्याशिवाय कोणी भगवंताला गुणगान करणाऱ्या प्रार्थनांना गायन करू शकत नाही। केवळ तर्काद्वारे किंवा कवितेद्वारे जो व्यक्ती आहे तो केवळ भौतिक शक्तीच्या अधीन राहणार, तो कधी पण आध्यात्मिक शक्तीमध्ये येऊ शकत नाही। जेव्हा व्यक्तीला आध्यात्मिक शक्तीमध्ये प्रगती होते तेव्हा त्याचे सर्व इंद्रिय हे शुद्ध होतात आणि मग अशा व्यक्तीला कसलंही कार्य हे भौतिक कार्य राहत नाही। अशा शुद्ध इंद्रियाने जेव्हा भगवंताची सेवा केली जाते त्यालाच भक्ती असे म्हणतात। सुरुवातीला इंद्रियांना गुरुच्या आणि शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली भगवंताच्या सेवेमध्ये लावल्या गेलं पाहिजे आणि मग जेव्हा इंद्रिय संतुष्ट आणि इंद्रिय जेव्हा शुद्ध होतात तेव्हा मग आपण जी सेवा करत राहू तेव्हा आपण भगवंताची खरी भक्ती करू लागत असतो। अशा प्रकारे ध्रुव महाराजांनी भगवंताची प्रार्थना सुरू केली। ध्रुव महाराज म्हणाले, हे भगवंता, तुम्ही परमेश्वर आहात, सर्वश्रेष्ठ आहात। तुमच्या विविध शक्तीद्वारे तुम्ही आध्यात्मिक आणि भौतिक जग निर्माण केलेले आहे। तुम्ही भौतिक जगाची जी संपूर्ण शक्ती आहे ती तुम्ही निर्माण केलेली आहे। हे भौतिक जग आहे हे तुमची बहिरंग शक्तीचं प्रकटीकरण आहे आणि या सृष्टीमध्ये तुम्ही परमात्मा रूपाने सर्वत्र व्याप्त आहात। तुम्ही परमपुरुष आहात आणि तीन गुणांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची निर्मिती केलेली आहे। ज्याप्रमाणे अग्नीमध्ये अग्नी ही लाकडामध्ये प्रवेश अग्नी ही लाकडामध्ये प्रवेश करते आणि मग ती तेजस्वीपणे जळत राहते, त्याप्रमाणे तुम्ही या सृष्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। ध्रुव महाराजांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला आणि त्यांना कळलं की भगवंत काही निराकार नाही आहेत, भगवंताच्या अनेक शक्ती आहेत आणि त्याद्वारे ते कार्य करतायत। जेव्हा भगवंत म्हणतायत की तुम्ही जेव्हा ध्रुव महाराज म्हणतायत की भगवंता तुम्ही सर्वव्यापी आहात, तर भगवंताची जी शक्ती आहे ही आध्यात्मिक आहे आणि ती जेव्हा भौतिक जगामध्ये कार्य करते तिला बहिरंग शक्ती किंवा माया म्हटलेले आहे। तर जे भक्त नाही आहेत त्यांच्याकरता भगवंताची शक्ती माया शक्तीच्या रूपाने कार्य करते, पण जे भक्त आहेत त्यांच्यावरती भगवंत जे आहेत अंतरंग शक्तीद्वारे कार्य करतात। तर या ठिकाणी भगवंतच परमात्मा रूपाने व्याप्त झालेले आहेत हे मान्य केलेलं आहे। जे निराकारवादी असतात त्यांना असं वाटतं की या भौतिक शरीरामध्ये कोणत्या तरी स्थितीमध्ये जीवनाची चिन्हे प्रकट होतात, पण खरं पाहिलं तर भौतिक शरीर स्वतःहून काहीच करू शकत नाही। जसं एखादं मशीन आहे तिला शक्तीची आवश्यकता असते, इलेक्ट्रिक शक्ती इत्यादी इत्यादी, तर त्याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीशिवाय कोणतेही भौतिक शरीर कार्य करू शकत नाही। तर अभक्तांकरता ही भौतिक शक्ती माया शक्ती म्हणून कार्य करते, तर भक्तांकरता हीच शक्ती आध्यात्मिक म्हणून कार्य करते। म्हणून विष्णू शक्ती पराप्रोक्ता जी मूळ शक्ती आहे तीच भक्तांना भक्ती करण्याकरता प्रेरणा देते आणि त्यांचे सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये निमग्न करते। तर या ठिकाणी मायाशक्ती आणि स्वधाम शक्ती यामधलं जे अंतर आहे ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे। ध्रुव महाराजांनी पुढच्या प्रार्थनेमध्ये सांगितलं, हे भगवंता, ब्रह्मदेव पण तुम्हाला पूर्णपणे शरणागत असतात। सृष्टीच्या सुरुवातीलाच तुम्ही ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं आणि मग ब्रह्मदेवाला संपूर्ण सृष्टीची माहिती झाली आणि एखाद्या झोपेतून उठलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांना त्यांची कर्तव्ये लक्षात आली। तुम्हीच सर्व लोकांचे आधारस्तंभ आहात, तुम्हीच दुःखी लोकांचे मित्र आहात आणि त्यामुळे कोण विद्वान व्यक्ती आहे जो तुमचं विस्मरण करेल? तो शरणागत भक्त आहे, तो एक क्षणही भगवंताला विसरू शकत नाही। भक्ताला माहिती असतं की भगवंताची आहे तुकी कृपा ही अमर्यादित आहे। जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये भक्त भगवंताची सेवा करेल तेवढी अधिक कृपा भगवंत त्याला करतील। आणि भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जे प्रेमाने भगवंताची सेवा करतील तेषां सत्ययुक्तानां, भगवंत त्याला स्वतः बुद्धी देतील ज्याद्वारे तो अधिक प्रगती करू शकतो। असा जो प्रगत भक्त आहे तो एक क्षणही भगवंताला विसरत नाही। सनक सनातन ब्रह्मदेव यांच्या सगळ्यावरती भगवंताची कृपा होती। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की कोणताही व्यक्ती भौतिक स्तरावर जोपर्यंत आहे तो निद्रित अवस्थेमध्ये आहे। जरी तो दिवसा जागा असतो, रात्री झोपलेला असतो, पण जोपर्यंत तो आध्यात्मिक साक्षात्कारी होत नाही तोपर्यंत त्याला निद्रितच समजलं पाहिजे। पण भक्त मात्र सदैव भगवंताचं स्मरण करत असतो। या ठिकाणी भगवंतांना आर्तबंधू असं म्हटलेलं आहे। तर आर्तबंधू म्हणजे जे दुःखी आहेत त्यांचा मित्र। भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते। अनेक अनेक जन्मानंतर जो विद्वान आहे तोच भगवंताला शरण येतो। आणि असा जो प्रगत भक्त आहे तो एक क्षणही भगवंताला विसरत नाही। ध्रुव महाराज पुढे प्रार्थनेत म्हणतायत, नूनम विमुष्टमतयस्तव माययाते ये त्वां भवाप्यय विमोक्षण मन्य हेतो अर्चन्ति कल्पकतरु कुनपोपभोग्य इच्छन्ति यत्स्पर्शजं निरयेपि नृणाम। हे भगवंता, जे व्यक्ती केवळ इंद्रियांच्या तृप्ती करता तुमची पूजा करतात ते मायाशक्तीने प्रभावित झालेले आहेत। तुम्ही तर कल्पवृक्षाप्रमाणे आहात आणि तुम्ही जन्ममृत्यूच्या चक्रातून व्यक्तीला मुक्ती प्रदान करू शकता, पण माझ्यासारखे मूर्ख लोक केवळ इंद्रिय तृप्ती करतात, तुमच्याकडे याचना करतात। ही इंद्रिय तृप्ती तर नरकामध्ये राहणाऱ्या लोकांना पण उपलब्ध आहे। तर या ठिकाणी ध्रुव महाराज शोक करत आहेत, कारण त्यांना वाईट वाटतंय की आपण भगवंताकडे काही भौतिक इच्छा घेऊन आलो आणि ते अशा वृत्तीचा धिक्कार करतायत। कारण जो भगवंताची पूजा भौतिक तृप्ती करता करतो त्याला कमी बुद्धिमान म्हटलेले आहे, कारण भगवंत तर कल्पवृक्षाप्रमाणे। साधारणतः लोकांनाच माहीत नसतं की भगवंताकडे काय मागायचं। ह्या स्पर्शातून जो आनंद मिळणार आहे हा तर डुकरांना आणि कुत्र्यांना पण प्राप्त आहे, असे आनंद तुच्छ आहे। आणि भक्त जो आहे अशा तुच्छ आनंदाकरता कधी भगवंताची पूजा करत नाही, तो जो आहे असा जर कोणी करत असेल तर त्याला खरंच अल्पबुद्धी म्हटलं पाहिजे। या निवृत्त स्तनुवृतां तव पाद पद्म ध्यानाद् भवंजन कथा श्रवणेन वास्यात् सा ब्रह्मणी स्वमहिमन्यपि नाथ मांभूत किं त्वन्य काशी लुलितात् पततां विमानात्। हे भगवंता, तुमच्या कथांचं श्रवण शुद्ध भक्तांच्याकडून करण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद ब्रह्मानंदापेक्षा पण श्रेष्ठ आहे। भक्तीमध्ये जो दिव्य आनंद प्राप्त होतो त्याच्यापुढे ब्रह्मानंदाची तुलनाच करता येत नाही। मग त्याच्या तुलनामध्ये स्वर्गीय सुखातला जो आनंद आहे ह्याची काय तुलना करता येते? हा नगण्य। कारण कोणी स्वर्गाला जरी एखादा व्यक्ती स्वर्गीय स्तराला जरी प्राप्त झाला तरी कालांतराने त्याचं काय होतं? पुन्हा खाली पतन होतं। या ठिकाणी म्हटलेलं आहे की भगवंताची भक्तियुक्त सेवा मुख्यत्वे श्रवणम कीर्तनम, श्रवण आणि कीर्तन करणे यामध्ये जो दिव्य आनंद भक्ताला प्राप्त होतो त्याची तुलना कर्मींना किंवा ज्ञानींना किंवा योगींना होणाऱ्या आनंदाशी करता येत नाही. या ठिकाणी म्हटले की हा जो आनंद आहे श्रवण कीर्तनामधला हा सर्वश्रेष्ठ आहे. कर्मी जे आहेत ह्यांची स्थिती फार तुच्छ आहे. त्यांची इच्छा असते की स्वर्ग प्राप्ती व्हावी आणि भगवद्गीते पण भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात यांती देव प्रताप देवा, देवतांचे पूजक देवतांना प्राप्त करतील. पण असंही म्हटलंय पुण्य क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती, की पुण्य संपल्यानंतर पुन्हा काय होणार, मृत्यू लोकामध्ये खाली येणार. आज आधुनिक जे अंतराळवीर आहेत चंद्राला जाण्याचा प्रयत्न करतायत, पण जेव्हा त्यांचं पेट्रोल समाप्त होतं तेव्हा त्यांना पुन्हा पृथ्वीवरती यावं लागतं. या ठिकाणी अंत काशी लुलितात असं म्हटलेलं आहे की काळाची जी तलवार आहे ती पुन्हा त्याचं भव्य स्थिती नष्ट करते आणि त्याला पुन्हा खाली पतीच व्हावं लागतं. आणि ध्रुव महाराजांना हे माहीत होतं म्हणून ते या ठिकाणी अशा प्रकारची प्रार्थना भगवंताला करतात. भक्ती मुहु प्रवहता त्वयी मे प्रसंगो भूयाद अनन्य महता मलाशयानां येनाज्य सोल्बण मुरु व्यसनं भवाब्धिं नेशे भवद गुण कथा मृतपान मत. ध्रुव महाराज म्हणाले हे अनंत अशा भगवंता कृपा करून मला एक आशीर्वाद द्या जेणेकरून तुमच्या शुद्ध भक्तांचा संग मला सदैव प्राप्त व्हावा. जे भगवंताची भक्ती प्रेममय सेवा अशी करतायत ज्याप्रमाणे नदी समुद्राकडे प्रवाहित होते असे जे शुद्ध भक्त असतात ते नेहमी दिव्य स्तरावरती स्थित असतात. आणि मग अशा भक्तांच्या संगतीमध्ये मी भगवंताची भक्ती करेन आणि निश्चितपणे भक्तीच्या प्रभावाने माझे हे भववंदनाचं चक्र आहे ते नष्ट होईल. आणि मग मला पण मग तुमच्या कथा श्रवण करण्यामध्ये दिव्य आनंद असा प्राप्त होईल. तर या ठिकाणी ध्रुव महाराजांचं जे वाक्य आहे त्यांना शुद्ध भक्ताचा संघ हवाय. शुद्ध भक्ताच्या संगतीशिवाय ही भक्तीमध्ये परिपूर्णताही प्राप्त होऊ शकत नाही आणि आनंदही मिळत नाही. आणि श्रील प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना याच कारणास्तव केलेली आहे. त्यामुळे जो कोणी या कृष्ण भावनामृत संघाच्या संगतीशिवाय राहून कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे तो अज्ञानामध्ये. कारण ध्रुव महाराज या ठिकाणी स्पष्ट म्हणत आहेत की भक्तांचा संघ केल्याशिवाय कोणी पण भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त करू शकत नाही. सताम प्रसंगान मम वीर्य संविदो भवंती रत्कर्ण रसायन कथा. जेव्हा शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये कृष्ण कथा ही शक्तिशाली होते आणि हृदयामध्ये प्रविष्ट होते आणि त्यामुळे ध्रुव महाराजांना शुद्ध भक्तांचा संघ हवाय. शुद्ध भक्तांचा संघ जो आहे हा नदीच्या प्रवाहाप्रमाणे आणि आमच्या हरे कृष्ण आंदोलनामध्ये भक्त 24 तास भगवंताच्या सेवेमध्ये मग्न असतात. प्रत्येक क्षणाला भगवंताची सेवा करतात. ह्यालाच म्हणतात प्रवाह, भक्तीचा प्रवाह आहे. आणि मायावादी लोक म्हणतील कदाचित की कदाचित तुम्ही आपल्या भक्तांच्या संगतीमध्ये आनंदी असाल पण भवसागर पार करण्याविषयी तुमचा काय विचार आहे. ध्रुव महाराजांचं उत्तर फार सोपं आहे. ते म्हणतात की जो व्यक्ती भगवत कथा ऐकण्याकरता पागल झालेला आहे त्याला हा भवसागर पार करणं एकदम सोपं आहे. भगवत गुण कथा, जो कोणी गंभीरपणे भगवंताच्या कथा भगवद्गीता श्रीमद भागवत चैतन्यचरितामृत श्रवण करण्यामध्ये मग्न आहे तर ही जी प्रक्रिया आहे ही एखाद्या नशेप्रमाणे आणि असा मत्त झालेला भक्त सहज रीतीने भवसागर पार करू शकतो. खरं पाहिलं तर भवसागराची तुलना धगधगत्या आगीशी केलेली आहे. पण जो भक्तीमध्ये मग्न भक्त आहे त्याला हा अग्नी काही स्पर्श करू शकत नाही. म्हणून आचार्य म्हणतात विश्वम पूर्ण सुखायते. ध्रुव महाराज सांगतायत की भक्तांच्या संगतीमध्ये जर भक्ती केली तर आपली भक्तीमध्ये प्रगती होत असते आणि केवळ भक्तीद्वारेच व्यक्ती गोलोक वृंदावनापर्यंत प्रगत होऊ शकतो. आणि या ठिकाणी भक्ती करणं आणि भगवत धामात भक्ती करणं हे सारखंच आहे, फक्त त्याच्यामध्ये प्रगतीचा प्रश्न आहे. उदाहरण दिलेलं आहे आंब्याचं, जेव्हा कच्चा आंबा असतो तो पण आंबाच असतो, पण तो कच्चा असतो. हळूहळू जेव्हा तो पिकतो मग तो अधिकच रुचकर आणि मधुर होतो. त्याप्रमाणे या ठिकाणी गुरु आणि शास्त्राच्या आदेशानुसार भक्त जेव्हा भक्ती करतो भौतिक जगामध्ये आणि नंतर तो आध्यात्मिक जगामध्ये भक्ती करतो, तर भक्ती तीच आहे, फक्त दोघांच्या सवीमध्ये आणि त्यांच्या आनंदामध्ये अंतर आहे. तो गंभीर त्यामुळे अशा प्रकारची प्रगती केवळ भक्तांच्या संगतीमध्येच शक्य आहे असं ध्रुव महाराज या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करते. ते न स्मरन्ति अतितरां प्रियमीशमर्त्य ये चान्वदा सुत सुहृद गृहवित्त दारा ये त्वब्ज नाभ भवदीय पदारविन्द सौगन्ध्य लुब्ध हृदयेषु कृत प्रसंगा. हे भगवंता, तुमची नाभी कमळाप्रमाणे आहे आणि जर कोणी तुमच्या भक्तांचा संग केला तर असा व्यक्ती मग पुन्हा भौतिक शरीर, शरीराचे नातेवाईक, मुलं, मित्र, परिवार, पत्नी, जे की भौतिकवादी लोकांना अतिशय प्रिय असतात, त्यांना कधी आसक्त होणार नाही आणि तो त्यांची काळजी पण करणार नाही. तर भक्तांच्या संगतीमध्ये जर आपण भगवंताची सेवा केली तर आपल्याला भगवंताच्या कथा श्रवण आणि कीर्तन करण्यामध्ये अतिशय आनंद प्राप्त होईल आणि त्याचबरोबर भौतिक शरीरापासून अनासक्तही प्राप्त होईल. ध्रुव महाराज या ठिकाणी सांगतात की भक्ताला कसल्याही भौतिक गरजा नसतात. आणि सुरुवाती पाहूनपासूनच भक्त जो आहे या भौतिक शरीराच्या गरजा पूर्ण करण्याऐवजी शुद्ध भक्ताचा संघ शोधण्याचा प्रयत्न करतो आणि केवळ अशा शुद्ध भक्ताच्या संगतीने त्याची आध्यात्मिक प्रगती होते. आणि असा भक्त जाणतो की आपण शरीर नाही आहे आणि त्यामुळे शरीराच्या सुखदुःखाने तो प्रभावित होत नाही. आणि मग असा भक्त पत्नी, मुले, घर, बँक बॅलन्स, सुखदुःख या गोष्टीमध्ये जास्त रुची होत घेत नाही. तर ही जी स्थिती आहे ही केवळ अशाच व्यक्तींना प्राप्त होते ज्यांना शुद्ध भक्ताचा संघ प्राप्त होतो आणि शुद्ध भक्त सदैव भगवंताच्या चरण कमलाचं स्मरण करण्यामध्ये मग्न असतात.